नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबर दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आज नवी दिल्लीत भौशीक क्षेत्रातल्या उपक्रमाक 2022-23 स्कूप एमिनन्स पुरस्कार प्रदान केलो. जपान हे तंत्रज्ञानाची महासत्ता आसा आनी भारत प्रतिभेची महासत्ता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. मंगळूर हांगाचे नामनेचे संगीतकार आनी कोंकणी साहित्यीक एरिक ओझारियो हांकां आयज दनपारां मंगळूरूत मरण आयलें. आज राष्ट्रीय खेळ दीस मनयतात. आतां पुराय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आज नवी दिल्लीत भौशीक क्षेत्रातल्या उपक्रमाक 2022-23 स्कूप एमिनन्स पुरस्कार प्रदान केलो. हे मेळाव्यात उलयताना राष्ट्रपती मुर्मू हांणी म्हळें की स्वातंत्र्यापासून भौशीक क्षेत्रातले उपक्रम आर्थिक विकास आनी सामाजीक समावेशनाचे एक शक्तीशाली साधन जालां. तांणी म्हळें की भौशीक क्षेत्रातल्या उपक्रमांनी औद्योगिकरण, मुळावे सुविधा विकास, सामाजीक वाड आनी संतुलित प्रादेशिक विकासाची बुन्यादी घाल्या. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी हांणी म्हळें की भौशीक क्षेत्रातले उपक्रम राष्ट्र उभारणीत म्हत्वाचे योगदान दिता आनी जागतिक स्तराचेरूय छाप सोडटा.
पब्लिक सेक्टर आर्थिक विकास और सामाजिक समावेश का एक शक्तिशाली माध्यम रहा है. पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस ने उद्योगीकरण, बुनियादी ढांचे के विकास, सामाजिक उत्थान की आधारशिला तैयार की थी. समय के साथ इन एंटरप्राइजेस का विकास हुआ. इन सभी परिवर्तनों के बीच सार्वजनिक क्षेत्र के उद्यम अपने प्रदर्शन से आर्थिक तथा राष्ट्रीय लक्ष्यों को प्राप्त करने में महत्वपूर्ण भूमिका निभा रहे हैं.
जपानी तंत्रज्ञान आनी भारतीय प्रतिभेचे संयोजन या शतकातल्या तंत्रज्ञान क्रांतीचे फुडारपण करूंक शकता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. टोकियोत भारत जपान आर्थिक मंचात उलयतना मोदी हांणी म्हळें की जपान हे तंत्रज्ञानाची महासत्ता आसा आनी भारत प्रतिभेची महासत्ता. भारतान एआय, सेमीकंडक्टर्स, क्वांटम कॉम्प्युटींग, बायोटेक्नॉलॉजी आनी अवकाशात धाडसी आनी म्हत्वाकांक्षी उपक्रम हातांत घेतल्यात.
जपानी कंपनियों ने भारत में $40 बिलियन से ज्यादा का निवेश किया है. मात्र पिछले दो वर्षों में $13 बिलियन का प्राइवेट इन्वेस्टमेंट हुआ है. जेबीआईसी कहता है कि भारत सबसे प्रॉमिसिंग डेस्टिनेशन है. जेट्रो बताता है कि 80% कंपनियां भारत में एक्सपांड करना चाहती और 75% ऑलरेडी मुनाफे में है. यानी इन इंडिया कैपिटल डज नॉट जस्ट ग्रो, इट मल्टीप्लाइज.
संरक्षण आनी अवकाश क्षेत्रा उपरांत भारत अणुर्जा क्षेत्र खासगी क्षेत्रा खातीर उक्ते करता. जपान सदांच भारताच्या विकास प्रवासात एक महत्वाचो भागीदार आसा. महानगरापासून उत्पादनापर्यंत, सेमी कंडक्टर पासून स्टार्टअप पर्यंत ही भागीदारी प्रत्येक क्षेत्रात परस्पर विश्वासाचे प्रतीक आसा अशें मोदी हांणी म्हळां.
एक जपान रेडी वर्कफोर्स तैयार करिए. आ शेयर्ड वर्कफोर्स विल लीड टू शेयर्ड प्रॉस्पेरिटी. इंडिया एंड जपान्स पार्टनरशिप इज स्ट्रेटेजिक एंड स्मार्ट, पावर्ड बाय इकोनॉमिक लॉजिक. वी हैव टर्न शेयर्ड इंटरेस्ट इनटू शेयर्ड प्रॉस्पेरिटी. इंडिया इज द स्प्रिंग बोर्ड फॉर जापानीज बिजनेसेस टू द ग्लोबल साउथ. टुगेदर वी विल शेप एशियन सेंचुरी फॉर स्टेबिलिटी, ग्रोथ एंड प्रॉस्पेरिटी.
सांगोड उत्सव या पारंपारीक सांस्कृतिक उत्सवाच्या फाटभुयेर कुमारजुवा कालव्यात कार्यरत आशिल्ल्या गरज सेवा दिवपी सोडून चलपी सगळ्यो बार्ज आनी बोटींक 3 ऑगस्टाक सांजवेळा 5 ते 31 ऑगस्ट सांजवेळा 7 मेरेनूच परवानगी दिल्या. वयल्या तारखांनी बाणस्तारी सावन नव्या गवंडाळी कुमारजुवा पुला मेरेन कुमारजुवा कालव्यातल्यान वयलो तारखो आनी वेळार प्रवास करचो न्हय आनी गस्त घालपी बोटींनी दिल्ल्या सुचोवण्यांक खर पाळो दिवचो असो सल्लो दिला. दिसाचे तांबडे पावटी दाखोवचे आनी रातच्या वेळार गस्त घालपी बोटींच्या मास्टचेर फावो ते रातचे संकेत दिवे लावचे अशें कळीत केलां. उत्तर गोय जिल्हा पणजीच्या जिल्हाधिकाऱ्यान फिट्स वेगस गोय आनी सिरियस अबाउट ट्रेनिंग हांच्या सहकार्यान 30 ऑगस्टाक सकाळी 6 वरांचेर SBI गोय विद्यापीठ फाट्या लागसार राष्ट्रीय खेळ दिसा निमतान 1 वराची रोड रन कार्यावळ घडोवन हाडल्या. रोड रन SBI गोय विद्यापीठ फाटो ताळगाव जीएमसी टर्ना कडल्यान सुरू जावन मणिपाल हॉस्पिटलाच्या वटेन वळून परतून SBI कडेन येतली. रोड रनात भाग घेवप्यांनी आपली वाहनां नियुक्त पार्किंग वाठारांत म्हळ्यार श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमा लागसार उभी करची, जाका लागून हेर वाहनां आनी सामान्य लोकांच्या येरादारीत आडमेळी येवची ना. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळान ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. काल 1.5 दिसांच्या गणपतींचे विसर्जन झाले. आता 5, 7, 9, 11 आणि 21 दिसांच्या गणपती उरल्यात. राज्यात चवथीचा उत्सव मनोप चालू असतानाच हो उत्सव चढांचढ पर्यावरणपूरक करपाक आता गोयकार मुखार सरल्यात. किरीफोणेचे आनंद उपाध्ये फाटली 3 वर्सां पर्यावरणपूरक सजावट करतात. अंदू ताणी देवीच्या पारंपरिक रथाची प्रतिकृती तयार केल्या. हे विषयी उपाध्ये हांनी सांगले.
वर्षाप्रमाण अंदू तिसरे वर्ष आमचे पहिली बी आम्ही पारंपरिक म्हणजे पर्यावरण पूरक अशी सजावट माझे वडीलूय करताले आम्ही चालू दौरल्या. तर अंदू हांवें रथ म्हणजे आमचा जो पारंपरिक रथ सातेरी देवळांत शांतादुर्गाच्या देवळांत देवीचो जो रथ असता तसो रथाचे स्वरूप दिवपाचो प्रयत्न केला.
मंगळुरू हांगचे नामनेचे संगीतकार आणि कोकणी साहित्यिक एरिक ओझारियो हांका आयज दनपारा मंगळुरू हांगा मरण आयले. त्यांची पिराय 76 वर्सां आशिल्ली. भलायकीच्या कारणा खातीर तांकां मंगळुरू हांगच्या हॉस्पिटलांत दाखल केले. थंयच तांचेर उपचार चालू असताना आयज दनपारा ते संवसाराक अंतले. ओझारियो हांणी कोंकणी संगीतांत म्हत्वाचें योगदान दिलां. मंगळुरांत मांड सुभाण नांवाची संस्था स्थापन करून तातूंतल्यान राष्ट्रीय आनी आंतरराष्ट्रीय पांवड्यार कार्यावळी सादर केल्यो. कानडी कोंकणी लिपीच्या साहित्याक साहित्य अकादमी कडच्यान मान्यताय मेळची हे खातीर तांणी चळवळ केली. तांच्या फाटल्यान घरकान्न जॉयस फांतीस, धू डॉ रश्मी किरण आनी पूत रितेश किरण असो घराबो आसा. ओझारियो आनी कोंकणी चळवळीच्या प्रचारात व्हड वावर केलो. 1994 वर्सा मंगळुरांत जाल्या पहिल्या संवसारीक कोंकणी संमेलनाचे ते वांटेकार आशिल्ले. तांच्या वावरा खातीर कोंकणी कला सम्राट, कोंकणी रत्न, कर्नाटक कोंकणी साहित्य अकादमी पुरस्कार असे जायते पुरस्कार मेळ्यात. गोंयातल्या कोंकणी कार्यकर्त्या कडेन ओझारियोचे लागींचे संबंध आशिल्ले. ते संवसाराक अंतल्यान वेगवेगळ्या स्तरांतल्यान तांकां आर्गां ओंपल्यात. गोवा कोंकणी अकादमीन वित्तीय वर्ष 2025-26 खातीर वेगवेगळ्यो येवजण्यो जाहीर करून इत्सूक लेखक आनी प्रकाशका कडच्यान अर्ज मागिल्यात. हे येवजणे खातीर लेखी अर्ज सादर करपाची निमणी तारीख 26 ऑगस्ट आशिल्ली, जी आतां 12 सप्टेंबर मेरेन वाडिल्या. येवजण्यो अशो आसात. पहिली चवर येवजण लेखकाच्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशना खातीर 75% आर्थिक मजत. साहित्य प्रभा येवजण पुस्तक प्रकाशना खातीर 70% आर्थिक मजत. प्रतिभा सम्मान येवजण प्रकाशन सहाय्य प्रकाशका कडल्यान पुस्तकां खरेदी खातीर. बाल साहित्य प्रकाशन पुस्तक प्रकाशना खातीर 70% आर्थिक मजत. कोंकणी नाटक मांड येवजण पुस्तक प्रकाशना खातीर 75% आर्थिक मजत. लोकवेद पुस्तक प्रकाशन येवजण लोकवेद पुस्तक उजवाडा हाडपाक 70% आर्थिक मजत. आनी शैक्षणीक साहित्य प्रकाशन येवजण शैक्षणीक पुस्तकां प्रकाशीत करपा खातीर 70% आर्थिक मजत. लिप्यंतरीत पुस्तकांचे प्रकाशन 60% आर्थिक मजत. अणकारीत पुस्तक प्रकाशना खातीर 70% आर्थिक मजत. क्लेरिसा वाज ई मॉरिसनास संशोधन शिष्यवृत्ती खातीर खाशेली पुस्तक प्रकाशन येवजण. संगीत साहित्य पुस्तक प्रकाशन येवजण. दुर्मिळ साहित्य पुनर्प्रकाशन. लोकवेद पुस्तक प्रकाशन. अणकारीत पुस्तक प्रकाशन. लिप्यंतरण पुस्तक प्रकाशन. शैक्षणिक साहित्य प्रकाशन येवजण आनी वैचिक पुस्तक प्रकाशन आनी बाल साहित्य प्रकाशन अशो ह्यो येवजण्यो आसात. अकादमीन जाहीर केला की येवजणे खातीर अर्ज अकादमीच्या कार्यालयात गोवा संचार भवन बीएसएनएल इमारत 5व्या माळ्यार पाटोपणजे हांगा उपलब्ध आसात. आज राष्ट्रीय खेळा दीस. दरवर्सा 29 ऑगस्टाक हो दीस महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद हांच्या जयंती निमतान मनयतात. राष्ट्रीय खेळा दीस 2025 विशय शांततापूर्ण आणि समावेशक समाजाक प्रोत्साहन दिवपा खातीर खेळ हो आसा. खेळाड मेळी कशी मोडूंक शकतात, संघटनात्मक वावर कसो वाढपाक शकतात आणि प्रदेश धर्म व फाटभूंय हाच्या फरकान पलतडी वचून लोकांक कशे एकठे हाडूंक शकतात या विषयाचेर भर दिला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज राष्ट्रीय खेळा दिसा निमतान शुभेच्छा दिल्यात. सोशल मिडिया पोस्टात मोदींनी भारतीय हॉकीचे दिग्गज मेजर ध्यानचंद हांकां आदरांजली ओपली आनी म्हळें की तांचे दायज पिळग्यांक प्रेरणा दिता. तरुण प्रतिभेक पोषण दिवपी तळागाळ्यातल्या कार्यक्रमापासून ते जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करपा मेरेन देशाच्या खेळ क्षेत्रात उल्लेखनीय परिवर्तन झालां. खेळाडूंक तेको दिवपाक, मुळाव्यो सुविधा निर्माण करपाक आनी भारताक खेळ उत्कृष्टतेचे जागतिक केंद्र करपाक सरकार वचनबद्ध आसा हाचेरूय मोदींनी भर दिला. गोंयचो युवा पेपी आहिल शेख हाची जपानात जावपी डिफलिंपिक्स 2025 सर्ती खातीर निवड जाल्या. आहिल व श्रवणदोष गटांतलो दिव्यांग पेवपी 1500 मीटर फ्री स्टायल सर्तींत भारताचे प्रतिनिधित्व तो करतलो. लंडनात कॅनफर्ड कम्युनिटी कॉलेजीत जाल्ल्या गोवा फुटबॉल कप सर्तींत 28 दादल्यान 3 बायलां पंगडान वांटो घेतलो. बायलां गटान विजेतेपद पटकायलां. भारतीय हवामान खात्यान गुजरातात आज काय सुवातींनी पावस पडपाचो अदमास दिला. फुडले 7 दीस उदेंत राजस्थान आनी उत्तराखंडातल्या काय सुवातींनी, तशेंच कर्नाटकाचे दर्यादेग, केरळ, माहे, कोकण, गोंय, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, उपहिमालयन अस्तंत बंगाल आनी ईशान्येक घोग्यांनी पावस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. आनी आतां खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आज नवी दिल्लीत भौशीक क्षेत्रातल्या उपक्रमांक 2022-23 स्कोप एमिनन्स पुरस्कार प्रदान केलो. जपान हे तंत्रज्ञानाची महासत्ता असा आणि भारत प्रतिभेची महासत्ता असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळा. मंगळुरू हांगचे नामनेचे संगीतकार आणि कोंकणी साहित्यिक एरिक ओझारियो हांकां आज दनपारां मंगळुरूंत मरण आयले. आज राष्ट्रीय खेळा दीस मनयतात. आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. नमस्कार.